93.5 Red FM पे
आला रे आला संग्राम आला
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहेत वंदना. शी इज केसरी इव्हेंट मॅनेजर.
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून.
ब्रॉट टू यू बाय केसरी टूर्स, स्प्रेडिंग स्माइल्स अँड हॅपीनेस.
वंदना, गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग संग्राम.
केसरी टूर जगभर लोकांना प्रवास घडवून आणते लोकांचा, पण मग हे तुमचं डेसिग्नेशन इव्हेंट मॅनेजरचं कसं काय, म्हणजे नेमकं काय करताय तुम्ही?
संग्राम, तुम्हाला माहितीच आहे की केसरी नेहमीच पर्यटकांच्या डिमांड प्रमाणे नवनवीन इंटरेस्टिंग प्रोडक्ट घेऊन येत असं, आणि गेले 30 वर्षांपासून उत्तम लॉजिस्टिकसाठी तर आम्ही प्रसिद्ध आणि पुरस्कृतही आहोत, आणि म्हणूनच मग आम्ही लोकांच्याच डिमांड प्रमाणे वेडिंग मध्ये पण आता आलेलो आहोत. तर वेडिंग साठी मग आम्ही डेस्टिनेशन वेडिंग्स करतो लोकांच्या. कुटुंब व्यवस्था आता बदललेली आहे, प्रत्येक जण वेगवेगळ्या देशांमध्ये असतात नातेवाईक, आणि मग लग्नाच्या निमित्ताने सगळ्यांना एकत्र यायचं असतं, धमाल करायची असते. मग आम्ही डेस्टिनेशन वेडिंग मध्ये त्यांच्या ड्रीम डेस्टिनेशन वर त्यांचं वेडिंगचा पूर्ण इव्हेंट करतो, आणि या निमित्ताने आम्ही त्यांचे मित्र नातेवाईक सगळ्यांना एकत्र आणतो, आणि हा इव्हेंट डेस्टिनेशन वेडिंगचा आम्ही एकदम उत्तम प्रकारे पार पाडतो.
क्या बात है, वंडरफुल. मला तर नेहमीच असं वाटतं की आपल्याकडे महाराष्ट्रात आपल्या लग्नांमध्ये एन्जॉय असं करता येत नाही लोकांना, कारण सगळी घाई असते.
एक्झॅक्टली,
गडबड असते नुसती, आणि चला उरका उरका उरका, पहिली पंगत संपली का नाही अजून, चला दुसऱ्यांना बसवा, हे असंच चाललेलं असतं. त्यामुळे हे जर सगळं काम कोणीतरी मॅनेज करणार असेल, इव्हेंट अख्खा मॅनेज करणार असेल, तर आय थिंक दॅट्स अ वंडरफुल आयडिया.
येस संग्राम, आम्ही याच्यामध्ये सगळ्या सर्व्हिसेस, म्हणजे अगदी त्यांना त्यांचं फॅशन स्टायलिंग पासून ते त्यांचं ड्रेस डिझायनर, त्यांना डायटिशियन आणि न्यूट्रिशियस, सगळं आम्ही प्रोव्हाइड करतो.
क्या बात है, वंडरफुल वंडरफुल. मोर विथ द केसरी इव्हेंट मॅनेजर वंदना इन जस्ट अ बिट.
मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.